नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. ठळक बातम्या. नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार. स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. हैदराबाद मुक्ती दिवस सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा. गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बीड अहिल्यानगर रेल्वेमार्गाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला आजपासून प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. मध्य प्रदेशात धार इथं आज स्वस्त नारी सशक्त परिवार अभियान आणि 8व्या राष्ट्रीय पोषण मासाचा प्रारंभ करताना पंतप्रधान बोलत होते. कुटुंबातली आई सुदृढ असेल तर संपूर्ण कुटुंब सुदृढ असतं याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. ते म्हणाले,
हमारी नारी शक्ती राष्ट्र की प्रगती का मुख्य आधार है. हम सब देखते हैं घर में अगर मां ठीक रहती है तो पूरा घर ठीक रहता है. लेकिन साथियों, अगर मां बीमार हो जाए तो परिवार की सारी व्यवस्थाएं चरमरा जाती है. इसलिए स्वस्थ नारी सशक्त परिवार ये अभियान माताओं बहनों को समर्पित है, उन्हीं के उज्ज्वल भविष्य के लिए है.
2 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमाअंतर्गत सर्व महिलांना मोफत वैद्यकीय तपासणीची सुविधा आणि औषधं मिळणार आहेत. मध्य प्रदेशात आदिसेवा पर्व आणि देशातल्या पहिल्या पीएम मित्र पार्कची पायाभरणीही पंतप्रधानांच्या हस्ते झाली. स्वस्त नारी सशक्त परिवार या विशेष राष्ट्रीय अभियानाला मुंबईच्या यशवंतराव चव्हाण केंद्रात प्रारंभ झाला. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 2 ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या अभियानात सर्व महिला आणि बालकांनी सहभागी होण्याचं आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. हैदराबाद मुक्ती दिवस आज साजरा होत आहे. यानिमित्तानं सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रम घेण्यात आले. पंतप्रधानांनी आजच्या दिवशी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या कार्याचं स्मरण केलं.
आज ही के दिन भारतीय सेना ने हैदराबाद को अनेकों अत्याचारों से मुक्त कराकर उनके अधिकारों की रक्षा करके भारत के गौरव को पुनः प्रस्थापित किया था. देश की इतनी बड़ी उपलब्धि की सेना के इतने बड़े शौर्य को हमारी सरकार ने 17 सितंबर सरदार पटेल हैदराबाद की घटना उसको अमर कर दिया. हमने भारत की एकता के प्रतीक इस दिन को हैदराबाद लिबरेशन डे के तौर पर मनाने की शुरुआत की है.
गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करून मराठवाड्यात प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पाणी पोहोचवण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. आज हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगर इथल्या सिद्धार्थ उद्यानात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण झालं. त्यावेळी ते बोलत होते. राज्याच्या विविध नद्यांमधलं वाहून जाणारं पाणी गोदावरी खोऱ्यात वळवलं जाणार असून या कामाला पुढच्या 6 महिन्यात प्रत्यक्ष प्रारंभ होणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
जानेवारी फरवरीमध्ये याचे टेंडर्स देखील आम्ही काढू आणि प्रत्यक्ष कामाला सुरुवात पुढच्या 6 महिन्यामध्ये या ठिकाणी आपण करणार आहोत. त्यामुळे आपण जे स्वप्न बघितलं होतं की मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ झाला पाहिजे, त्याकडे आपण मोठ्या प्रमाणात आता काम सुरू केलं आहे. गेल्या 2 वर्षामध्ये 7 प्रकल्पांची घरभरणी ही आपण मराठवाड्यात केली. 38.48 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा नव्याने निर्माण आपण या ठिकाणी केला.
मराठवाड्यात उद्योग, पाणीपुरवठा, रस्ते बांधणी आदी क्षेत्रात होणाऱ्या विकास कामांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यापूर्वी त्यांनी मुक्तीसंग्रामाचं प्रतीक असलेल्या हुतात्मा स्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. पालकमंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे, राज्य वक्फ मंडळाचे अध्यक्ष समीर काजी यांच्यासह जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. बीड इथं पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. या स्वातंत्र्य लढ्यात प्राण अर्पण करणाऱ्या शूरवीरांचं योगदान अमूल्य असून त्यांचं स्मरण हेच आपल्या देशभक्तीचं बळ आहे असं त्यांनी नमूद केलं. आरक्षणाच्या मुद्द्यावरून होणारी आंदोलनं आणि त्या अनुषंगानं बोलताना पवार यांनी नागरिकांना एकोप्यानं राहण्याचं आवाहन केलं. ते म्हणाले,
पण माझी आपल्याला सगळ्यांना सोडण्यापासून विनंती आहे. महाराष्ट्राच्या मातीला मोठी सामाजिक परंपरा आहे, सामाजिक धागा बळकट आहे, तो कधी तुटू देऊ नका. स्थितीत समाजातल्या प्रत्येक घटकाला न्याय मिळेल हीच महायुती सरकारची ठाम भावना आहे.
जालना इथं पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते, हिंगोली इथं पालकमंत्री नरहरी झिरवळ यांच्या हस्ते, लातूर इथं पालकमंत्री शिवेंद्रसिंह राजे यांच्या हस्ते, नांदेड इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते तर धाराशिव इथं पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं. जिल्ह्याला आधुनिक डिजिटल आणि प्रगत करण्यासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग महत्वाचा असल्याचं सरनाईक यांनी नमूद केलं. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात कुणबी जात प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. परभणी इथं पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाची जाणीव ठेवून त्यांच्या प्रेरणेनं जिल्ह्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपण वाटचाल करूयात असं त्या म्हणाल्या. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्यांना तातडीनं मदत केली जाईल असं आश्वासनही बोर्डीकर यांनी दिलं. त्या म्हणाल्या,
जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पीक परिस्थितीही चांगली आहे, मात्र अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची शासनाने गंभीर दखल घेतली असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना तातडीची मदत केली जाईल अशी ग्वाही मी या प्रसंगी देते.
या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. बीड इथं आज परळी बीड अहिल्यानगर या रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण झालं. बीडला रेल्वे आल्यानं गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न साकार झाल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. आपण सर्वजण बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येऊन जिल्ह्याचा कायापालट करू असं फडणवीस यांनी सांगितलं. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला आजपासून प्रारंभ झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात फुलंब्री इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ केला. समृद्ध राज्यासाठी विविध योजना सरकार राबवत असून या योजनांच्या लाभापासून कोणतंही गाव वंचित राहू नये यासाठी हे अभियान राबवण्यात येत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. राज्यातल्या सर्व 28,000 ग्रामपंचायती मॉडेल ग्रामपंचायती करण्याचं उद्दिष्ट असून यासाठी 7 स्तंभ निश्चित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातील कोक इथं पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या हस्ते या अभियानाला प्रारंभ करण्यात आला. गावाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात जिल्ह्यातील ग्रामस्थांनी सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. नांदेड जिल्ह्यात पिंपळगाव इथं पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते या अभियानाला प्रारंभ झाला. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी गावस्तरावरील प्रत्येक नागरिकानं यात सहभाग नोंदवावा असं आवाहन सावे यांनी केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वयंभू नेते असल्याचं पत्रकार शेखर गुप्ता यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त ते बोलत होते.
देखिए, भारत में नेता कहां से आते हैं ये समझने की बात है. काफी नेता तो भारत में परिवार से आते हैं, तो वो अपने परिवार अपनी डायनेस्टी से नहीं है और कुछ आइडियोलॉजी से, और वो आइडियोलॉजिकल फैमिली से मोदी जी आते हैं. जैसे लेफ्ट के नेता अपनी आइडियोलॉजी की फैमिली से आते हैं, ऐसे मोदी जी भी अपनी आइडियोलॉजी की फैमिली से आते हैं. इस पीढ़ी में मोदी जी सेल्फ मेड नेताओं में से एक है.
भविष्यात जलसमृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र प्रयत्न करूयात असं आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे. नदीजोड प्रकल्पासंदर्भात गुंतवणूकदारांशी चर्चा करण्यासाठी मुंबई इथं आज झालेल्या चर्चासत्रात विखे पाटील बोलत होते. या महत्वाकांक्षी प्रकल्पात तज्ज्ञ, खासगी भागीदार, वित्तीय संस्था तसंच जनतेचा सक्रिय सहभाग महत्वाचा असल्याचं विखे पाटील यांनी नमूद केलं. हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आज पाहणी करून तातडीनं नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले. वसमत तालुक्यातल्या गुंडा इथं पुरात वाहून मृत्यू झालेल्या 2 महिला शेतकऱ्यांच्या कुटुंबियांची पालकमंत्री झिरवाळ यांनी भेट घेत सांत्वन केलं. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लागू केलेलं हैदराबाद गॅझेट रद्द करा या मागणीसाठी हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी इथं ओबीसी बांधवांनी आज एल्गार मोर्चा काढला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नारी शक्ती हा देशाच्या प्रगतीचा मुख्य आधार, स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाच्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांचं प्रतिपादन. हैदराबाद मुक्ती दिवस सर्वत्र ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांनी साजरा. गोदावरी खोऱ्यातली पाण्याची तूट दूर करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. बीड अहिल्यानगर रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाला आजपासून प्रारंभ. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.